आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत। लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा। पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात। जनगणना 2027 साठी गृहगणनेचा 2रा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू। आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले। नेदरलँड्समध्ये ॲम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं। द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेनादलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली। नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत। ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील। या दौऱ्यात उभय देशांमध्ये सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे। या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे। भारतात 300 हून अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे। पाकिस्ताननं भारतविरोधी कारवाया तात्काळ थांबवल्या नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील। त्यांनी हे तात्काळ थांबवायचं आहे की नामशेष व्हायचं आहे हे त्यांनी ठरवावं, अशा कठोर शब्दात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे। नवी दिल्ली इथं सेना संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते। ऑपरेशन सिंदूर सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर भारतीय लष्कर कशी प्रतिक्रिया देईल, असा प्रश्न द्विवेदी यांना विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं। पाकिस्ताननं दहशतवादाला पोषण आणि भारताविरोधात कारवाया करणं थांबवावं, असं द्विवेदी म्हणाले।
अगर आपने मुझे पहले सुना है तो मैंने यही कहा था कि अगर पाकिस्तान आतंकवादियों को पनाह देना और भारत के खिलाफ गतिविधियां चलाना जारी रखता है तो उसे ये खुद तय करना होगा कि वो भूगोल और इतिहास का हिस्सा बना रहना चाहता है या नहीं।
पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे। अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली। विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आलं आहे। हे दर आजपासून पुढील 15 वाड्यापर्यंत लागू असतील। सिक्कीम राज्य आज स्थापना दिन साजरा करत आहे। 1975 राजेशाहीतून मुक्त होत सिक्कीमची देशातलं 22वं राज्य म्हणून स्थापना झाली। या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत। सिक्कीमचं भव्य नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धनाप्रती नागरिकांची असलेली दृढ वचनबद्धता यामुळे सिक्कीम हे राज्य शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल ठरतं, असं त्यांनी समाजमाध्यमावर संदेश देताना म्हटलं आहे। तर भारताच्या विकासात सिक्कीमचं योगदान अभूतपूर्व आहे, अशा शब्दात सिक्कीम राज्याला 50व्या स्थापना दिनाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत। सिक्कीम हे राज्य जगातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय राज्य असून पर्वतीय पर्यटनाला या राज्यानं नेहमीच नवी ओळख दिली आहे, असे गौरवोद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री यांनी सिक्कीमवासियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. गंगटोक इथं आज ते स्थापना दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग आणि इतर मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. देशात आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करणं आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे याचं उद्दिष्ट आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेलं पाणी काढून टाकणं आणि पाणी साठवण्याच्या भांड्याची स्वच्छता करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांना या दिवसानिमित्त प्रोत्साहन दिलं जातं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह 4 राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. भौतिकशास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जा स्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायल आणि लेबनन या दोन्ही देशांनी युद्धविराम आणखी 45 दिवस वाढवण्यावर सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी ही माहिती दिली. चर्चेची पुढची फेरी 2 आणि 3 जूनला होणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईलच, तसंच अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं, तसंच जे योग्य आहे तेच करू असं ते म्हणाले. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केलं. इराण दरवेळी केलेल्या कराराचं उल्लंघन करतो असा आरोप ट्रम्प यांनी केला. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह जे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. महिला एकेरीत पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या खेळाडूनं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.